बहुविधाच्या श्रवणीय विभागात ऐकूया दिनकर द पाटील लिखित सुरती रुपया. वाचक स्वर अक्षय वाटवे. तीन विद्यार्थ्यांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एका खोलीतच ते राहत होते. त्यापैकी एक होता कलाप्रेमी, दुसरा होता क्रीडाप्रेमी आणि तिसरा होता विद्याप्रेमी. तिघांच्या तीन तऱ्हा असल्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये रोज वाद चाले आणि त्या वादाचा शेवट ओलीसुकी करूनच घेतला जाई. क्रीडाप्रेमी म्हणे, उगीच भांडा कशाला, एक नाणं आपण हवेत उडवूया, जर का मुखवटा आला तरच आपण खेळायला जाऊया. कबूल. कलाप्रेमी त्याला साथ देत म्हणे, जर का उलटी बाजू आली तर आपण सिनेमाला जाऊ. आणि ते दोघेही अभ्यासू विद्यार्थ्याला म्हणत, तुझ्यावरही अन्याय नको रे बाबा, जर का नाणं काठावर उभं राहिलं तर आपण सारेच अभ्यास करत बसूया, आहे कबूल. अभ्यासू विद्याप्रेमी ही अट मान्य करी. अर्थात यामुळे एकच होत असे, रोज ते खेळायला तरी जात किंवा सिनेमा नाटकाला तरी जात, अभ्यास करण्याची पाळी कधीच त्यांच्यावर आली नाही. आणि ती बापडी येणार तरी कशी, नाण्याला तशा दिसायला तीन बाजू असल्या तरी दोनच बाजू व्यावहारिक असून तिसरी काठावर राहण्याची बाजू केवळ तात्विक असते, नाही का. पण हे मोठमोठ्या तत्वांचाच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या लक्षात कधी आलं नाही आणि बिचारा शेवटी परीक्षेत तो नापास झाला असणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. शाळेच्याच का, मला वाटतं आयुष्याच्या परीक्षेत सुद्धा हे उदाहरण पूर्णांशानं लागू पडण्यासारखं आहे. मारे आजकाल मोठा आव आणून सांगण्यात येतं की विद्यार्थ्यांची आवड त्यांच्या लहानपणीच पारखावी आणि त्यांच्या आवडीप्रमाणे त्याला क्षेत्र निवडून द्यावं, म्हणजे शंकाच नको अभ्यासाच्या सातत्यानं आयुष्यात तो यशस्वी होणार हे नक्कीच. का कोण जाणे, असं काही ऐकलं की माझी मात्र पूर्ण खात्री होते की शिक्षण क्षेत्रात इतकं मूर्खपणाचं क्षेत्रच दुसरं नाही. अहो, आवडीप्रमाणे ज्याचं त्यानं क्षेत्र निवडा म्हणून सांगायला हे शिक्षण तज्ज्ञच कशाला पाहिजेत. जगाच्या आधीपासून हे चालत आलंय आणि अंतापर्यंत हे चालत राहणार आहे. नाहीतर तुम्हीच सांगा, सध्याच्या वर्णसंकराच्या काळातही विविध क्षेत्र आपल्याला जीवनात दिसली असती का. ज्या अर्थी ती दिसत आहेत त्या अर्थी आपापल्या लायकीप्रमाणेच लोकांनी तिथे प्रवेश केला असणार हे उघड आहे. शिवाय दुसरंही कारण असं की त्या त्या क्षेत्रात अभ्यासानं आणि अनुभवानं पारंगत झालेली माणसंही काही कमी नाहीत, किंबहुना ती कमी नाहीत. म्हणूनच जगाबरोबर व्यवहाराचे रहाटगाडगेही अखंडितपणे फिरतच राहिले आहे. निदान मला तरी जाईन तिथं अशी कितीतरी माणसं दिसतात की ज्यांना आयुष्याबद्दल कुरकुरायचं काही कारण नाही, तरीसुद्धा दिसायला ती असमाधानी दिसतात. ही गोष्ट मात्र तितकीच खरी आहे. त्यांच्या मते संसारिक स्वास्थ्य त्यांना लाभलेलं असतं तरी लौकिक यशाचा लाभ त्यांना झालेला नसतो आणि म्हणून ती दुःखी असतात बापडी. अशा माणसांना काय म्हणावं हेच कळत नाही मला. रोज मला 5-25 पत्र तरी येतातच. त्या सर्वांचा आशयही एकच असतो की मला कलेची आवड असून कलेचा अभ्यासही माझा दांडगा आहे, तरी त्यात यश मिळवण्यासाठी मी काय करू ते कळवा. त्यांना मी एवढंच कळवतो, तुम्ही तुमच्या आवडीचा नाद शक्यतो लवकर सोडावा हे बरे, कारण आवडीचा विषय हाताशी असला की त्या विषयातच आपण गुरफटून जातो आणि मग यशाचा आपल्याला विसर पडतो. ज्ञान आणि यश या गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत हे तुम्ही जेवढ्या लवकर ओळखाल तेवढ्या लवकर तुम्ही यशस्वी व्हाल. माझं हे विधान कोणाला चमत्कारिक वाटेल, पण रोजचं मारवाड्याचंच उदाहरण घ्या ना. त्याच्यापाशी पैसा कसा राहतो याचं अनेकांना आश्चर्य वाटत नाही. अहो, पैशाची गरजच त्याला नसते म्हणून त्याच्यापाशी हवा तितका पैसा जमा होतो हे साधं उत्तर आहे. तुम्हा आम्हाला पैशाची रोज इतकी गरज असते की तो कितीही हातात आला तरी खिशात राहणं शक्यच नाही. म्हणून मला कोणाही मारवाड्याचा कधीच हेवा वाटत नाही. पूजा करण्यापेक्षा पैशाचा उपभोग घेणे हे जर खरं सुख असेल तर मी मिशीला पीळ देऊन म्हणेन की ते लक्ष्मीपुत्र असतील किंवा लक्ष्मीधरही बनतील पण मी लक्ष्मी पती आहे, हे काय कमी अभिमानास्पद आहे? आता पुत्र व्हायचे की पती व्हायचे हे तुमचे तुम्ही ठरवा म्हणजे झालं. माझं तर प्रामाणिक मत आहे की ज्या पैशाचा भोग भोगायचा नाही तो साठवायचाच कशाला. व्याजाला व्याज जोडून तिजोरीला गंधच लावायला ना. गंध लावलेल्या तिजोऱ्या पाहिल्या की खरंच म्हाताऱ्या राजांच्या जनानखान्याची आठवण होते मला, आणि त्यांच्या इतकीच मारवाड्याचीही कीव वाटायला लागते. पण कीव करायची सोडून काहींना त्यांचा हेवा वाटतो आणि अकारण ते हळहळताना दिसतात, याला काय म्हणावं. माझी ही विचारसरणी सर्वांना पटतेच असं नाही. काही पत्रलेखक मला फिरून लिहितात, तुम्ही म्हणता ते ठीक आहे हो, पैसा नसला तरी यश तुमच्यापाशी आहे म्हणून तुम्ही असं म्हणता झालं. त्यांना कसं पटवावं हेच कळत नाही मला. अशा वेळी मीच त्यांना उलट प्रश्न विचारतो की कोणी सांगितलं तुम्हाला मी यशस्वी आहे म्हणून? वास्तविक ज्याला तुम्ही यश म्हणता ते माझं मोठं अपयश आहे हे तुम्हाला सांगून तरी खरं वाटेल का? माझं हे विधान कोणाला विक्षिप्तपणाचं वाटेल आणि ते म्हणतील की यशाची धुंदी चढली की विक्षिप्तपणाची लहर येते खरी माणसाला. पण कसलीही धुंदी अद्याप तरी माझ्या मनावर चढलेली नाही. यशाचा लाभच जिथे झालेला नाही तिथे यशाची धुंदी येणार कशी माझ्या डोळ्यावर? अगदी डोळे सताड उघडे ठेवून मी सांगतो की काहींच्या दृष्टीनं मी यशस्वी लेखक दिग्दर्शक झालोय खरा. सिनेमात मी प्रवेश करावा अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. माझ्या घरचे आणि जवळचे अनेक नातेवाईक चांगल्या सरकारी हुद्द्यांवर आहेत म्हणून सरकार दरबारी मानमान्यता मिळवावी असं मला लहानपणी फार फार वाटे. त्यानंतर स्वातंत्र्याची क्रांती देशभर पसरली आणि माझ्या मनानं घेतलं की छे, आपण देशसेवेला वाहून घ्यावं हे बरं. माझ्या एकाच मनाच्या या दोन लंबकावस्था पाहिल्यावर तुम्हीच सांगा माणसाला खास आवडीचं म्हणून एकच एक क्षेत्र असतं, या शिक्षण तज्ज्ञांच्या थापेबाजीवर कोण विश्वास ठेवील का? वास्तविक वरच्या दोन्हींपैकी एका जरी कार्यक्षेत्रात मी पडलो असतो तरी मी तिच्यावर क्षणभर विश्वास ठेवला असता. पण प्रत्यक्षात पडलो तो सिनेमाच्या क्षेत्रात आणि तेही केवळ तात्कालिक एक गरज म्हणून. म्हणूनच जेव्हा माझं पहिलं चित्र रामराम पाहुणं प्रकाशित झालं आणि अनेक मित्रांनी संभावितपणे मला विचारलं, हा हो चित्र किती दिवस चालावं असं वाटतं तुम्हाला, तेव्हा मीही साळसूटपणे दिलेलं उत्तर अजूनही आठवतं मला. मी म्हणालो होतो, 4-5 आठवडे फार तर, मी नवीनच आहे ना. वास्तविक माझी अंतरीची अपेक्षा होती की ते 8-10 आठवडे तरी चाललं तर मी धन्य समजेन स्वतःला. पण माणसाच्या मनाप्रमाणे कधी घडतं थोडंच. चित्र खोळ्यासारखं चांगलं 25 आठवडे चाललं, त्याला मी तरी काय करणार? खोळ्यासारखं असं मी आता मुद्दाम म्हणतो कारण शहाणपणा खर्चून काढलेली नंतरची काही चित्र चालावी तशी चाललेली नाहीत. मीही म्हणतो, नाही का चालेनात, परवा नाही. लोकांनी एकदा मला यशाचा टिळा लावलाय खरा, जनता जनार्दनाचा कौल नाकारायची कोणालेकाची ताकद आहे? तो कौल मान्य करताना मी मात्र मनाशी एवढंच म्हणतो की यश अपयश या नुसत्या कल्पना आहेत माणसाच्या. माणूस हा असायचा तोच असतो, करायचं तेच नेहमी करतो. कारण नसता तो असा एकदा अपयशी होतो, तसाच कारण नसता तो लौकिकदृष्ट्या यशस्वीही ठरतो. व्यवहारी जगातला उनसावलीचा नेहमीचाच खेळ नाही का हा? हे ओळखून तुम्ही खात्री बाळगा, प्रयत्नांच्या चलनी नाण्याला काठावर उभं करण्याची तात्विक अतएव मूर्खपणाची अपेक्षा माणूस न बाळगेल तर यशापयशाची माळ त्याला केव्हाही वरता येईल. किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की जग काही म्हणो, यश अपयश या एकाच सुरती रुपयाच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला लौकिक यशाचा मुखवटा असतो तर दुसऱ्या बाजूला पराभवांची सनावळ असते, एवढाच फरक. नाणं एकच, बाजू मात्र दोन. बहुविधच्या श्रवणीय विभागात आपण ऐकत होता दिनकर द. पाटील लिखित अनुभव कथन सुरती रुपया.